डायरेक्टर्स डायरी 19 जुलैसाठी. मुलगा होत नाही म्हणून आपल्या स्वतःच्याच मुलीचा हाताने गळा दाबून खून. वर्तमानपत्रातली ही बातमी वाचून मन अत्यंत अस्वस्थ झालं. ज्या हातांनी त्या मुलीला प्रेमानं कुरवाळायचं, ज्या हातांच्या आधारावर मुलीनं निर्भयपणे मनसोक्त अंगाखांद्यावर खेळायचं, त्याच हातांनी ही उमलती कळी अकाली खुरडली जावी हे केवढं दुर्दैव. परमेश्वरानं माणसाला हात अशा भीषण कृत्यासाठी दिलेत का? हस्तस्य भूषणम दानम असं म्हटलंय. ज्या हातांनी भरभरून द्यायचं त्याच हातांनी असं ओरबडून घ्यायचं? कानांनी चांगलं ऐकावं, डोळ्यांनी चांगलं पाहावं, तोंडानं सत्य बोलावं, तसं हातांनीही दान तर करावंच, पण आपले हात आधार देण्यासाठी आहेत, कुणाचा काढून घेण्यासाठी नाहीत, याची जाणीव सतत आपल्याला असायलाच हवी. हात दानाने शोभतात, हातातील कंकणामुळे नव्हे, अशा अर्थाचंही एक सुभाषित आहे. यावरून मला एका गोष्टीची आठवण झाली. एका वर्गामध्ये सौंदर्यपूर्ण हातांची स्पर्धा घेण्याचं शिक्षकांनी ठरवलं. दुसऱ्या दिवशी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी साबणाने हात स्वच्छ धुवून आल्या. कुणी तेल पॉलिश लावलं, कुणी हातावर सुरेख मेहंदी काढली, कुणी सोन्याच्या अंगठ्या घातल्या, तर कुणी नक्षीदार बांगड्या. सर्वांचेच हात अतिशय सुंदर दिसायला लागले. कुणाला प्रथम क्रमांक द्यायचा असा प्रश्न परीक्षकांना पडला. तेवढ्यात वर्गातल्या एका मुलाकडे त्यांचं लक्ष गेलं. तो आपला निमूटपणे हात झाकून बसला होता. परीक्षकांनी त्याला जवळ बोलवलं. तू रे का असा बसलायस, तुझे हात दाखव ना. तो मुलगा हात दाखवायला लाजायला लागला. शेवटी परीक्षकांनी त्याचे दोन्ही घट्ट हात बाजूला केले. पाहतात तो काय, दोन्ही हाताला असंख्य घटे आणि चिरा पडलेल्या मलिन झालेले राबलेले हात. सर, माझी आई अंथरुणाला खिळून आहे, तिचं सारं सारं या हातांनी मला करावं लागतं. हात रंगवायला मला अजिबात वेळ मिळाला नाही, क्षमा करा मला. हे ऐकून परीक्षक धन्य झाले. अर्थात सर्वात सुंदर हातांचं प्रथम पारितोषिक त्या मुलाला मिळालं हे वेगळं सांगायला नकोच. या गोष्टीवरून सुंदर हातांचं रहस्य कशात दडलेलं आहे याची कल्पना येईल. ताजमहाल ही जगातली सर्वात सुंदर वास्तू, आणि आत्ताच तुम्ही मित्रांनो ऐकलं असेल की जगातली जी 7 आश्चर्य आपल्याला ठरवायची होती त्याच्यात प्रथम क्रमांक आपल्या ताजमहालला मिळालेला आहे. तर हा ताजमहाल बांधणाऱ्या कलाकारांचे हात तोडून टाकण्यात आले अशी सुद्धा एक कथा आपल्याला ऐकायला मिळते. ती जर खरी नसेल तर फार बरं, पण ती दुर्दैवानं जर खरी असेल तर असा हुकूम देणाऱ्या व्यक्तीच्या कोत्या मनाची आपल्याला कीव करावीशी वाटते. उलट अशा सुंदर हातांना फार काळजीपूर्वक जपायला हवं होतं. आणखी कितीतरी सुंदर निर्मिती त्या हातांनी घडवली असती. एका हॉस्पिटलमधला एक प्रसंग इथं मला आठवतो. नुकतं जन्मलेलं एक मूल अचानक अत्यवस्थ झालं. मरणाशी त्याचा संघर्ष सुरू झाला. त्याचे वडील धावत धावत डॉक्टरांच्याकडे गेले. त्यांचे पाय धरून म्हणाले, डॉक्टर माझ्या मुलीला वाचवा, तुमचे हात लागल्याशिवाय ती जगूच शकणार नाही. आणि काय आश्चर्य, डोळ्याचं पातळ लवणार नाही अशा वेगानं डॉक्टरांचे हात भराभर कामाला लागले. एका जीवाला मृत्यूच्या दाढेतून त्या हातांनीच बाहेर काढलं. गळा घोटणारे हात नकोत, तर गळ्याभोवतीचा फास सोडवणारे असे हात आपल्याला हवेत. छिन्नी हातोड्याच्या सहाय्यानं अप्रतिम मूर्ती घडवणाऱ्या कलाकाराचे कुशल हात, ब्रशच्या एका फटकाऱ्यानं चित्रात जिवंतपणा आणणारे चित्रकाराचे हात, असंख्य धागे एकत्रित आणणाऱ्या विणकऱ्याचे हात, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याचे हात, चिखलापासून सुबक भांडं तयार करणाऱ्या कुंभाराचे हात, अशा किती सुंदर हातांची नावं मित्रांनो आपल्याला घेता येतील. एखाद्या अंधाला रस्ता ओलांडायला मदत करणारा हात, डौलदार झाडावर कुऱ्हाडीचा घाव रोखणारा हात, जन्मदात्या आईवर वार करू पाहणाऱ्या हाताला वरचेवर थांबवणारा हात, असे असंख्य हात मित्रांनो आज आपल्याला हवे आहेत. आणि अशा हातांचं सामर्थ्य अफाट आहे.